Nam Satchidananda Govindam. Jaya Murali Dharan Devam Vande Dwarakadhisham. Jaya Murali Dharan Devam Vande Dwarakadhisham. Jai Jai Madhavam Krishnam Satchidananda Govindam. Jai Jai Madhavam Krishnam Satchidananda Govindam. Jaya Murali Dharan Devam Vande Dwarakadhisham. Jai Jai Madhavam Krishnam Satchidananda Govindam. Jai Jai Madhavam Krishnam Satchidananda Govindam. Jai Jai Madhavam Krishnam Satchidananda Govindam. बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय. हरि हरि हरि. मागच्या वेळेला आपण पाहिलं की कर्ण आणि अर्जुन यांचा महाभारतकालीन युद्धातला महाभयंकर असा संग्राम सुरू झाला. भीष्म द्रोण आणि अन्य योद्ध्यांबरोबर जो अर्जुनाचा संग्राम होता त्याच्यापेक्षा कर्णाशी झालेल्या अर्जुनाच्या युद्धाचं वेगळेपण असं होतं की कर्ण आणि अर्जुन यांच्यात कर्ण अर्जुनाला वैरीच समजत होता. असं असल्यामुळं त्या युद्धामध्ये अधिक द्वेष होता. कर्ण अत्यंत पराक्रमी आणि त्या काळातला एक महान धनुर्धर देखील होता. अनेक शस्त्र आणि अस्त्र यांचा प्रयोग या युद्धामध्ये झाले. त्याच्यामध्ये तक्षक पुत्र अश्वसेन नामक नाग कर्णाच्या बाणावर कर्णाच्याही नकळत प्रविष्ट झाला आणि कर्णाने अर्जुनावर बाण सोडल्यानंतर अर्जुन काहीसा मोहित होऊन त्या बाणाकडे पाहतच राहिला. अर्जुन प्रत्युत्तर देत नाही असं लक्षात आल्यावर भगवंतांनी आपल्या पायांनी रथाला विशिष्ट तऱ्हेने खाली दाबलं, तसंच घोड्यांचे लगाम देखील विशिष्ट तऱ्हेने आवळून धरल्यानंतर घोडे किंचित खाली बसल्यासारखे झाले, वाकले, रथ खाली गेल्यासारखा झाला आणि त्या बाणाचा वेग आणि बाणाकडे पाहून मोहित होऊन प्रत्युत्तर न करणाऱ्या अर्जुनाच्या मुकुटाचा वेग घेऊन अर्जुनाचा मुकुट उडून पृथ्वीवर पडला. भगवंतांमुळे अर्जुनाला कोणतीही क्षती पोचली नाही. अर्जुनाचे मोकळे सुटलेले केस एका श्वेत वस्त्राने अर्जुनाने बांधून घेतले. युद्धासाठी अर्जुन पूर्ववत स्थिर झाला. तो जो तक्षक पुत्र अश्वसेन नाग परत कर्णाकडे आला तेव्हा कर्णाने दुसऱ्याच्या बळाचा आश्रय करून मी विजय मिळवू इच्छित नाही असं सांगून त्याला धुडकावून लावलं. भगवंतांनी अर्जुनाला कर्णाचा वध करण्यासाठी वारंवार प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. अर्जुनाने बाणांचा वर्षाव केल्यावर कर्ण देखील सावध होऊन परत अर्जुनावर बाणांचा वर्षाव करायला लागला. त्यावेळेला काळाने अदृश्य राहून कर्णाला सूचना दिली की आता तुझ्या रथाचं चाक भूमी गिळणार आहे. त्या ऐकल्यानंतर कर्णाच्या अंतःकरणाचं पाणी पाणी झालं. युद्ध अगदी ऐन रंगात आलेलं होतं. आपला मरण काळ निकट आला की काय असं कर्णाला वाटायला लागलं. तेवढ्यात परशुरामांनी दिलेलं भार्गवास्त्र आठवण्याचा कर्णाने प्रयत्न केला, पण भार्गवास्त्र वापरण्याकरता असलेले मंत्र ऐत्या वेळेला कर्णाला आठवण असे झाले. परशुरामांनी तसा शाप कर्णाला दिलेला होता. सर्व बाजूनी आपली कोंडी होते आहे असं कर्णाला वाटायला लागलं. आणि खरंच कर्णाच्या रथाचं डावं चाक भूमीमध्ये अडकलं. रथ डगमगायला लागला. कर्णाचा सारथी शल्य त्याला मनासारखा रथ हलवता येईना, पुढं मागं करता येईना. कर्ण व्याकुळ झाला. त्यांनी युद्ध मात्र तशाच द्वेषाने सुरू ठेवलेलं होतं. अर्जुनाचे अनेक बाण अस्त्र तशाही अवस्थेत कर्ण निरस्त करत होता. कर्णाने अर्जुनासमोर ब्रह्मास्त्र प्रगट केलं. त्याला उत्तर देण्यासाठी अर्जुनाने इंद्रास्त्र अभिमंत्रित करून सोडलं. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की सतत अस्त्र सोडत राहा. त्याच वेळेला पृथ्वीने कर्णाच्या रथाचं चाक संपूर्णपणाने गिळलं. कर्ण रथातून खाली उतरला, चाक वर काढण्याचा प्रयत्न करायला लागला. चाक बाहेर येईना. क्रोधाने कर्ण अश्रू ढाळायला लागला. अर्जुन युद्धाच्या तयारीत उभा असलेला पाहून कर्ण अर्जुनाला म्हणायला लागला की दोन घटका थांब, हे फसलेलं रथाचं चक्र मला वर काढू दे. तू कटकपूर्ण व्यवहार करू नकोस. ज्यांचे केस मोकळे सुटलेले आहेत, जो युद्धातून विमुख झालेला आहे, हात जोडून जो शरण आलेला आहे, ज्यांनी शस्त्र खाली ठेवलेलं आहे, जो प्राणांची भीक मागतो आहे, ज्याची आयुध नष्ट झालेली आहेत, अशा पुरुषावर उत्तम व्रताचं पालन करणारा शूर पुरुष कधीही प्रहार करत नाही. हे पांडुनंदना अर्जुना, तू महान शूर योद्धा आहेस. नीतीने चालणार आहेस. सदाचारी म्हणून सुविख्यात आहेस. तू युद्ध धर्म जाणतोस. वेदाध्ययन केलेलं आहेस. तुला दिव्य शस्त्र आणि अस्त्र यांचं ज्ञान आहे. युद्धभूमीमध्ये तुझ्यासारखा पराक्रमी तू अशी तुझी ख्याती आहे. मी अडकलेल्या रथाच्या चक्राला जोपर्यंत वर काढतो आहे तोपर्यंत तू रथारूढ असून देखील भूमीवर उभ्या असलेल्या माझ्या अंगावर बाण सोडू नकोस. मी तुला किंवा श्रीकृष्णांना भीत नाही. तू उच्च कुलीन आहेस. उच्च कुळाचा गौरव वाढवण्याच्या दृष्टीनेच तू युद्ध करणं योग्य. तू दोन घटकांसाठी थांब. कर्णाने असं आवाहन केलं. तेव्हा अर्जुन किंचित काळ त्या आवाहनाला स्मरून शांत होतो आहे असं पाहून भगवान श्री कृष्णांनी कर्णाला परस्पर उत्तर द्यायला सुरुवात केली. भगवान म्हणाले की आता तुला धर्म आठवतो आहे, ही एक प्रकारे भाग्याचीच गोष्ट आहे. नीच मनुष्य संकटात सापडला की दैवाची निंदा करताना दिसतो. आपल्या कुकर्मामुळे आपल्यावर ही परिस्थिती आलेली आहे असं त्याला समजत नाही. भगवंतांनी कर्णाच्या सगळ्या पापकर्मांचा आणि अधर्माचरणाचा पाढा त्याच्या पुढे वाचला. लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यापासून द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत आणि नंतर देखील कर्णाने जे दुर्वर्तन केलेलं होतं त्या सर्वाचं स्मरण भगवंतांनी करून दाखवलं आणि त्या त्या वेळेला तुझा धर्म कुठं गेलेला होता असं प्रत्येक वेळेला कर्णाला विचारलं. तेव्हा गेला होता कुठे राधा सुता तुझा धर्म, म्हणून कविवर्य मोरोपंतांनी फार सुप्रसिद्ध असं काव्य आर्यावृत्तात केलेलं आहे. ते मराठीमध्ये तर फार प्रसिद्ध आहे मराठी भाषिकांसाठी. जेव्हा तू दुर्योधन दुःशासन शकुनी एकमती झाला, तुमचे कपट द्युती चित्ती ही न धर्म लंघिता भ्याला. जेव्हा सभेसी नेली पांचाली मानिले मनी शर्म, तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म. राज्यन देशी करवनी वनवासात ज्ञातवास ही जेव्हा, गेला होता कोठे धर्म तुझा सूत नंदना तेव्हा. शाश्वत नरकी पडले पती पहिले शंढतील वरी आन्या, बोलूनी असे सभेत द्रुपदाची गांजिनी तुवा कन्या. स्व दुर्वाक्य शरशते भेदित होतासी जेधवा मर्म, तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म. अभिमन्यु बाळ बहुती वधिता त्वा वारिले नते कर्म, तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म. शेवटी भगवान म्हणाले की त्या प्रसंगी जर हा धर्म नव्हता तर आज इथं धर्माची ओरड करून कंठशोष करण्याने लाभ होणार नाही हे नक्की समज. आणि आता युद्धभूमीवर इथं धर्मकार्य करशील तरी जिवंतपणी तुझी सुटका होणार नाही. आता तुला मारण्याखेरीज पर्याय नाही असं भगवंत कर्णाला म्हणाले. कर्ण याच्यावर काही उत्तर देऊ शकला नाही. त्यांनी तशाही परिस्थितीमध्ये एका हाताने धनुष्य धरून भूमीवर रोवून एका हाताने पृथ्वी गिळत असलेलं रथाचं चक्र वर काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला होता आणि तोंडाने बाण धनुष्याला लावून प्रत्यंचा ओढून अर्जुनावर बाणांचा वर्षाव करायला कर्णाने सुरुवात केली. थोडा वेळ अशा पद्धतीचं युद्ध चाललेलं होतं आणि अशा परिस्थितीत कर्णाने एका भयंकर बाणाने अर्जुनावर प्रहार केला. अर्जुनाला किंचित काळ मूर्छा देखील आली आणि त्या संधीचा फायदा घेऊन कर्णाने आपलं धनुष्य बाजूला ठेवलं आणि संपूर्ण शक्ती लावून रथचक्र वर काढण्याचा एक प्रकारे असफल पण प्रयत्न चालू ठेवला. अर्जुनाला भगवंतांनी स्वागत केलं. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की यमदंडा समान एक बाण काढ. कर्ण जोपर्यंत रथावर बसत नाही तोपर्यंत त्याचं मस्तक तोडून टाक. अर्जुनाने बाणांची वृष्टी केली. प्रथम कर्णाचा ध्वज तोडून टाकला. आणि मग खरच एक भयंकर सूर्यासमान तेजस्वी असा बाण काढला, तो हातात घेऊन वर उचलून प्रत्यंचेले लागेपर्यंत ऋषी म्हणू लागले की जगताचं कल्याण होवो। अर्जुनानी हा बाण आपल्या गांडीव धनुष्यावर चढवला, त्याला दिव्यास्त्राने अभिमंत्रित केलं, धनुष्य ओढताना म्हटलं की महान दिव्यास्त्राने प्रेरित हा महाबाण शत्रूचं शरीर हृदय प्राण यांचा विनाश करणार आहे, मी जर तप केलं असेल, गुरुजनांना सेवेत संतुष्ट केलं असेल, यज्ञ केला असेल, हितैषी मित्रांचं मानलं असेल त्या त्या वेळेला, तर सत्याच्या प्रभावाने हा उत्तम संधान करून सोडलेला बाण माझ्या शक्तिशाली शत्रूचा कर्णाचा विनाश करो। धनंजयाने तो बाण सोडला आणि सूर्यपुत्र कर्णाचं मस्तक धडापासून वेगळं केलं। कर्णाच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं, ते आकाशात सर्वत्र पसरलेलं सगळ्यांनी पाहिलं आणि ते सूर्य मंडलामध्ये विलीन होऊन गेलं। कर्णाच्या मृत्यूंनी एका दुर्दैवी जीवनाचा अंत झाला। कर्णाच्या मृत्यूचा एक प्रकारे चटका अजूनही कित्येकांना वाटतो कथा ऐकल्यानंतर। कर्णाच्या सगळ्या जीवनामध्ये तो कुसंगतीमध्ये होता, कुसंस्कारात वाढला किंवा कुसंस्कारात कडे खेचला गेला, कुकर्म त्यांनी केली, तरी देखील त्याच्या जीवनामध्ये एक शोकांतिका होतीच। कर्णाचा वध झाल्यानंतर सर्व पांडववीर हर्षभरित झाले, गर्जना करायला लागले। अर्जुनांनी देवदत्त शंख फुंकला, श्रीकृष्णांनी पांचजन्य फुंकला, कृष्णांनी अर्जुनाला हृदयाशी कवटाळलं आणि म्हटलं की पूर्वकाळी इंद्राने वृत्रासुराला मारलेलं होतं, आज तू कर्णाला तशाच पद्धतीने मारलेलं आहेस। या दोन्ही वधांचा वृत्तांत एकसारखाच भयंकर आहे। पृथ्वी तलावर या युद्धाची सदा सर्व काळ चर्चा होत राहील। पुढे भगवंत अर्जुनाला म्हणाले की आपण युधिष्ठिराला हा वृत्तांत सांगू, त्याला कर्णवधाची अभिलाषा होती, कर्णवधावरून फार मोठा मतभेद दोन बंधूंमध्ये निर्माण झालेला होता। युधिष्ठिराकडे जाताना कृष्णांनी सर्व सैनिकांना म्हटलं की तुमचं कल्याण असो, शत्रूचा सामना करण्यासाठी सदा तुम्ही सिद्ध असावं। त्यानंतर धृष्टद्युम्न भीम नकुल सहदेव सात्यकी सर्व वीरांना ते म्हणाले की आम्ही कर्ण वधाचा समाचार युधिष्ठिराला सांगून येईपर्यंत तुम्ही सर्व सावधपणाने युद्ध करत राहा। युधिष्ठिर पलंगावर शयन करत होता शिबिरामध्ये, पुढेहून त्यांच्या चरणांना दोघांनी स्पर्श केला। युधिष्ठिरांनी जाणलं की कर्ण मारला गेलेला आहे, ते उठून उभे राहिले। कृष्णांनी सगळा कर्णवधाचा वृत्तांत युधिष्ठिराला यथावत सांगितला। भाग्यानेच तुझा विजय होतो आहे, द्रौपदीचा उपहास करणाऱ्या नराधम शत्रूला रणभूमीत पडलेला तू पहा, असं श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले। युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांच्याच कृपाप्रसादाने हे कार्य सिद्धीला गेलं असे उद्गार काढले। तुम्ही दोघे पुराण पुरुष नर नारायण ऋषी असल्याचं मला देवर्षी नारदांनी आणि महर्षी व्यासांनीही सांगितलेलं होतं असं म्हणून युधिष्ठिर वारंवार श्रीकृष्णांकडे कृतज्ञता व्यक्त करू लागला. युधिष्ठिराला अर्जुनाच्याच रथावर भगवंतांनी घेतला आणि युधिष्ठिराशी वार्तालाप करत श्रीकृष्णांनी रणभूमीची एक यात्रा त्याला घडवून आणली. मरून पडलेल्या महारथी कर्णाला युधिष्ठिराने पाहिलं. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची प्रशंसा करून युधिष्ठिर म्हणाला की तुझ्यासारख्या विद्वान आणि वीर स्वामी संरक्षकाद्वारा आम्ही सुरक्षित राहिलो. आज निश्चित मी बंधूंच्या सह या भूमंडळाचा राजा झालो. अतिशय दुःखात आम्ही 13 वर्ष जागून काढलेली आहेत. आजच्या रात्री तुझ्या कृपेने आम्ही मोठ्या सुखाने झोपू शकू. आमचा विजय आता निश्चित आहे आणि आमचा जो विजय आहे तो विजय केवळ तुझ्या कृपेमुळे होतो आहे होणार आहे असं युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणू लागला. मी एक भजन सांगतो, ते भजन आपण सर्वजण म्हणू आणि मग पुढची कथा. नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा जय नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा 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 गोविंद गोपाल नारायणा जय नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा गोविंद गोपाल नारायणा हरे गोविंद गोपाल नारायणा जय नारायणा गोविंद गोपाल नारायण। नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण। गोविंद गोपाल नारायण। गोविंद गोपाल कर्णाच्या वधानंतर कौरव अक्षरशः निराधार झाल्यासारखेच झाले। कौरव सैन्याची अत्यंत दयनीय अशी स्थिती झाली। कृपाचार्य दुर्योधनाजवळ आले, त्यांनी दुर्योधनाचं सांत्वन केलं, दुर्योधनाच्या दयनीय अवस्थेचं वर्णन कृपाचार्यांनी केलं आणि ते म्हणायला लागले की तू पांडवांशी संधी कर। कर्णासह कोणीच अर्जुनासमोर उभा राहू शकत नाही, टिकाव धरू शकला नाही असं म्हणून कृपाचार्यांनी संधीचा प्रस्ताव दुर्योधनासमोर मांडला। ते म्हणाले की भगवान श्रीकृष्ण जे काही सांगतील ते राजा युधिष्ठिर, अर्जुन, भीमसेन, नकुल, सहदेव सर्वजण स्वीकारतील। धृतराष्ट्राचं जर म्हणणं आहे तर ते म्हणणं श्रीकृष्ण टाळणार नाहीत, श्रीकृष्णांच्या आज्ञेचं उल्लंघन युधिष्ठिर करू शकणार नाही। तुझ्या हिताचं मी सांगतो आहे, तू संधी कर, इथून पुढे होणारी हानी टाळता येणं शक्य आहे ती टाळू। तेव्हा दुर्योधन कृपाचार्यांना म्हणाला की तुम्ही तर माझे हितचिंतक आणि सुहृद आहात आणि तुम्ही सांगितलेली जी गोष्ट आहे तर ती हितकर आणि युक्तिसंगत अशीच आहे, पण मला ती हा शल्य पांडवांचा मामा होता, नकुल सहदेवांचा मामा होता। श्रीकृष्णांकडे जाऊन युधिष्ठिर म्हणायला लागला की दुर्योधनानी महाधनुर्धर मद्रराज शल्याला सेनापती नेमलं, तू आमचा नेता संरक्षक आहेस, आम्ही काय करावं। त्याच्यावर भगवान म्हणाले की मी शल्याला यथार्थ रीतीने जाणतो, तो अतिशय बलशाली, महातेजस्वी, महामनस्वी विद्वान, विचित्र पद्धतीने युद्ध करणारा, अत्यंत शीघ्रतेने शस्त्र अस्त्रांचा प्रयोग करणारा आणि भीष्म, द्रोण, कर्ण यांच्यासारखाच पराक्रमी निश्चितच आहे। तो क्रुद्ध आणि निर्भय होऊन रणभूमीवर वावरणार। श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले की तुझा पराक्रम फार मोठा आहे, सल्ल्याशी सन्मुख होऊन तू युद्ध करावंस असं मला वाटत. सल्ल्याचा वध तू करावास अशी माझी इच्छा आहे. सल्लवध झाला की दुर्योधनाची सारी सेना मारली गेलीच असं समज. तू सल्ल्यावर आक्रमण कर. कृष्ण युधिष्ठिराला म्हणाले की हा माझा मामा आहे असं म्हणून त्याच्यावर दया करू नकोस. क्षत्रिय धर्माला समोर ठेवून सल्ल्याला तू ठार मार. भीष्म द्रोण कर्ण हे जसे गेले सल्ल्याला आता वाचू द्यायचा नाही. भगवंतांनी युधिष्ठिराचं क्षात्रबल वाढवलं. युधिष्ठिराच्या बाबत प्रत्यक्ष मामाशी युद्ध करायचं होतं. श्रीकृष्ण म्हणाले की तुझं तपोबल आहे, क्षात्रबल आहे, सगळं रणभूमीत दाखवण्याची वेळ आलेली आहे. युद्धाचा शेवटचा दिवस 18वा दिवस उजाडला. दोन्ही कडची जी उर्वरित सैन्य होती ती युद्धाकरता सज्ज झाली. युद्धाला प्रारंभ झाला आणि सैन्य खरोखरच फार महापराक्रम गाजवायला लागला. युधिष्ठिर सैन्याला सामोरा गेला. सैन्य आणि युधिष्ठिर यांच्यात घनघोर युद्ध झालं. मध्यान्न होता होता युधिष्ठिरांनी श्रीकृष्णांच्या वचनाचं स्मरण करून सैन्याच्या वधाचा संकल्प केला आणि एक सुवर्णमय दंड एका शक्तीने, तेजोमय शक्तीने भारून मोठ्या वेगाने सल्ल्यावर सोडला. सल्ल्याच्या वक्षस्थलाला भेदून ती शक्ती भूमीत प्रविष्ट झाली. मद्रराज सल्ल्य धर्मराज युधिष्ठिराच्या समोर दोन्ही भुजा पसरून धरतीवर कोसळला. सल्ल्याचा वध झाला. अर्जुनाने इकडं फार मोठा संहार दुर्योधनाच्या सैन्याचा केला. सात्यकीने शाल्वाचा वध केला. अश्वत्थामा आणि धृष्टद्युम्न यांच्यात युद्ध सुरू झालं. इकडं भीमसेनानी कोळीने 11 धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारलं. पुष्कळशा कौरव सेनेचा संहार केला. दुर्योधनाचा शोध पांडव घ्यायला लागले. दुर्योधन त्या सगळ्या युद्धाच्या गडबडीतून तिथून निसटला. श्रीकृष्णांना तो दिसला. अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाले की तो दुर्योधन दुरून वारंवार इकडे पाहतो आहे, तू त्याचा वध कर. अर्जुन भगवंतांना म्हणाला की धृतराष्ट्राचे प्रायः सर्व पुत्र भीमाकडून मारले गेलेले आहेत. हे जे दोन पुत्र दुर्योधन आणि सुदर्शन नावाचे समोर उभे आहेत त्यांचा आज निश्चित अंत करू. अर्जुन भगवंतांना म्हणाला की पृथ्वीवर कोणालाही काळापासून सुटका करून घेता येत नाही. आज आपल्या सगळ्या सेनेचा संहार झाल्यावर देखील दुर्योधन युद्धासाठी उभा आहे. आज तुम्ही बघाल की महाराज युधिष्ठिर शत्रुहीन होतील. आज आमचं सर्व कार्य पूर्ण होईल. आज दुर्योधन आपल्या राजलक्ष्मीला आणि प्राणालाही गमावी. माझा रथ तिकडेच घेऊन चल. दुर्योधनाच्या सोनेकडे भगवंतांनी अर्जुनाचा रथ नेला तेव्हा सहदेव देखील दुर्योधनाचा वध करण्याच्या इच्छेने तिथे जाऊन पोचलेला होता आणि त्याचा पाठोपाठ भीम देखील तिथे आला. त्या तिघांना पुढे येताना पाहून शकुनी पुढे झाला. धृतराष्ट्राचा मुलगा सुदर्शनाने भीमाशी युद्ध केलं. शकुनी आणि सुशर्मा अर्जुनाशी युद्ध करू लागले. दुर्योधनानी सहदेवाबरोबर युद्ध आरंभल. थोड्याच वेळात अर्जुनानी सुशर्म्याला मारलं, भीमानी सुदर्शनाला मारलं, सहदेवानी उलूक आणि शकुनीला मारलं. कौरव सैन्याचं उरलं सुटलं धैर्य देखील नाहीस झालं आणि दुर्योधना सकट सर्व कौरव सेना पळायला लागली. दैवाची ही विचित्र गती. सम्राट धृतराष्ट्राला संजय लक्षात आणून देऊ लागला. संजय धृतराष्ट्राला सांगू लागला की युद्धाच्या प्रारंभी 11 अक्षौहिणी सेनेचा अधिपती असलेला तुझा तेजस्वी पुत्र दुर्योधन गदा हातात घेऊन पळत सुटलेला आहे. एकटा सरोवराकडे चाललेला होता. जाताना त्याला विदुराच्या वचनांचं स्मरण होत होत. दुर्योधनानी एका सरोवरामध्ये प्रवेश केला आणि त्याला माहीत असलेल्या एका मायेच्या शक्तीनुसार एक प्रकारे जलस्तंभन करून म्हणजे प्राण निरोध करून प्राणांचा पाण्याच्या आत जाऊन राहिला. थोड्या वेळाने दुर्योधनाचा शोध घेत अश्वत्थामा कृपाचार्य कृतवर्मा सर्व तिथे आले तेव्हा दुर्योधन जिवंत असून सरोवरात लपला असल्याचं संजयांनी सांगितलं आणि तो परत तिथून निघून गेला धृतराष्ट्राकडे. सरोवराजवळ दुर्योधनाला बाहेर येऊन युद्ध करण्याविषयी सर्वजण आग्रह करत होते. दुर्योधन लपून बसलेला होता. त्यांचं हे बोलणं ऐकून काही व्याध तिथून जात होते आणि त्यांनी ही वार्ता भीमाला सांगितली. भीमानी युधिष्ठिराला सांगितली. सर्व पांडव कृष्णांसकट या सरोवराकडे आले. पाठोपाठ धृष्टद्युम्न सात्यकी आणि जीवित असलेले सर्व वीर तिथे आले. पांडवांना येताना पाहून अश्वत्थामा इत्यादींनी दुर्योधनाचा निरोप घेतला. दुर्योधन जळात परत जाऊन बसला. जलस्तंभन करून जलात निजलेल्या दुर्योधनाविषयी युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणाला की हा कपट विद्येत प्रवीण आहे, पण कपट करून आज हा आपल्या हातून जिवंत सुटणार नाही. आज याला मी मारणार. भगवंत युधिष्ठिराला म्हणाले की मायावींचा वध मायेने करावा ही खरी नीती आहे. तू पुष्कळशा क्रियात्मक उपायांनी मायेचा प्रयोग कर आणि मायामय दुर्योधनाचा वध कर. युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्यात दीर्घकाळ संभाषण झालं. जलात लपून बसलेला दुर्योधन युधिष्ठिराला उत्तर देत होता. युधिष्ठिर म्हणाला की आमच्याशी युद्ध कर, पाण्यात तडून बसलेला आहेस. युद्ध संपलेलं नाही आणि जिवंत राहण्याची इच्छा कशी धरतोस? युधिष्ठिराची कोमलता आणि उदारता माहीत असलेला दुर्योधन पाण्याच्या वर आला. तो म्हणाला की मी भयलेलो नाही पण थकलेलो आहे. काही काळ विश्रांती घेतो आहे. तुम्ही देखील विश्रांती घ्या, मग तुमच्याशी रणांगणात येऊन मी युद्ध करीन. युधिष्ठिराने तात्काळ त्याच जागी युद्धाचा आग्रह दुर्योधनाजवळ धरला. तेव्हा दुर्योधनाने पवित्रा बदलला. दुर्योधन म्हणायला लागला की मी राज्य इच्छित होतो ज्यांच्यासाठी ते सगळे मेले. आता पृथ्वीचा उपभोग घेण्याचा थोडाही उत्साह माझ्या ठिकाणी नाही. राज्याविषयी आता मला कसली आसक्ती वाटत नाही. तर तूच राज्याचा उपभोग घे म्हणजे झालं. युधिष्ठिरांनी दुर्योधनांनी देऊ केलेलं हे दान नाकारलं. दुर्योधनांनी त्याच्यानंतर अजून एक वेगळा सूर लावला. तो म्हणाला की तुम्ही सगळे पांडव मित्र परिवारासह आलेले आहात, मी एकटा आहे, थकलेला आहे, रथहीन आहे, कवचहीन आहे, मी एकटा तुमच्या बरोबर कसा युद्ध करू शकेन. तुम्ही एक एक जण माझ्याशी युद्ध करा, अनेकांनी एकाशी युद्ध करणं न्यायाला उचित नाही. युधिष्ठिर या पर्यायाला तयार झाला आणि आनंदाच्या भरात किंवा उत्साहाच्या भरात किंवा दुर्योधनाविषयीच्या दयेनी युधिष्ठिर म्हणाला की तू आमच्यापैकी एकेकाशी युद्ध करू इच्छितोस तसं होऊ देत. जे शस्त्र तुला पसंत असेल ते घेऊन तू युद्ध कर. आम्ही सर्व त्यावेळेला प्रेक्षक म्हणून उभे राहू आणि तू एकेकाशी लढ. शस्त्राच्या निवडीचं स्वातंत्र्य दुर्योधनाला दिलं. ते खूप जोखमीचं होतं, पण युधिष्ठिर उत्साहाच्या भरात बोलताना याही गोष्टीच्या पुढे गेला. तो म्हणाला की स्वतःहून मी तुला एक वचन देतो, सज्जनांची अडचण जी नेहमीची असते, तू आमच्यापैकी एकाचा जरी वध केलास तरी सगळं राज्य तुझं होईल, असं युधिष्ठिर दुर्योधनाला म्हणायला लागला. तू मारला गेलास तर स्वर्गाची प्राप्ती करशील. युधिष्ठिराने आयत्या वेळेला हे घातक असं वचन दुर्योधनाला दिलं. त्याची दयाबुद्धी आणि औदार्य हे त्याला कारण असू शकत होतं, पण भगवंतांनी मात्र युधिष्ठिराची कानउघाडणी केली. भगवंत अतिशय क्रुद्ध झाले आणि म्हणाले की दुर्योधनांनी तुला, अर्जुनाला, नकुलाला, सहदेवाला असं जर युद्धासाठी निवडलं तर काय होईल? तुमच्यापैकी कोणीही गदाधारी दुर्योधनाशी युद्ध करायला समर्थ नाही. तू त्याला शस्त्राची निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलंस. दुर्योधनाने भीमाचा वध करण्याच्या इच्छेने लोहमूर्तीशी 13 वर्ष गदायुद्धाचा अभ्यास केलेला आहे तुमच्या वनवासाच्या आणि अज्ञातवासाच्या काळात. गदायुद्धाची गोष्ट जर झाली तर भीमसेनाखेरीज कोणीही त्याच्याशी लढू शकणार नाही. भीमसेन अधिक बलवान असला तरी दुर्योधनाचा अभ्यास जास्त आहे आणि अभ्यास करणाराच श्रेष्ठ मानला जातो. पूर्वी जसं द्यूत खेळलास तसं आता तू द्यूत खेळण्यासारखंच बोलतो आहेस. आणि हे द्यूत शकुनीच्या द्यूतापेक्षा देखील अधिक भयंकर आहे. दुर्योधनाच्या कानावर सुदैवाने युधिष्ठिराचं हे वचन गेलेलं नव्हतं किंवा त्यांनी ते लक्षात घेतलेलं नव्हतं, कानाडोळा केला असेल. गदा हे आयुध त्यांनी निवडलं. गदा खांद्यावर घेऊन तो सरोवराच्या बाहेर आला. पांडव आणि सर्व वीर आनंदित झाले दुर्योधन बाहेर आल्यावर. ते पाहून दुर्योधनाला तो आपल्या स्वतःचा उपहास वाटला. तो युधिष्ठिराला म्हणाला की तुमच्यापैकी एक एक जण माझ्याशी युद्ध करायला येत जा. दुर्योधनाने कवच धारण केलं, गदा हातात घेतली आणि दुर्योधन म्हणाला की तुम्हा बंधूंपैकी कोणीही माझ्याशी गदा युद्ध करावं, मी कोणाशीही युद्धास तयार आहे. भीमसेनाने मोठ्या चातुर्याने ते आव्हान ताबडतोब स्वीकारलं आणि जो संभाव्य प्रसंग होता, जर गदा युद्धाखेरीज अन्य अस्त्र असती तर 4 पांडवांपैकी उर्वरित कोणीही लढू शकत होता, पण गदायुद्ध होणार होतं आणि भीमसेन आव्हान स्वीकारून पुढे झाले आणि सगळ्यांचीच एका भयंकर अशा प्रसंगातून सुटका झाली. भीम श्रीकृष्णांना म्हणू लागला की मी दुर्योधनाला ठार मारीन याच्यात संशय नाही। आता धर्मराजाचा विजय निश्चित झाला। माझी गदा दुर्योधनाच्या गदेहून दीडपट भारी आहे। तुम्ही सर्वजण प्रेक्षक होऊन माझे युद्ध पहा। श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्नतेने भीमसेनाला म्हणाले की भगवान विष्णूने शचीपती इंद्राला त्रैलोक्याचं राज्य प्रदान केलेलं होतं, तसं तू दुर्योधनाचा वध करून ही सारी पृथ्वी धर्मराज युधिष्ठिराला समर्पित कर। तू याच्या दोन्ही मांड्या तोडून आपली प्रतिज्ञा पूर्ण करशील। गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली वार केला जात नाही, पण भगवंतांनी मोठ्या चातुर्याने भीमसेनाला आपल्या प्रतिज्ञेचं देखील स्मरण करून दिलं आणि मांडीवर मारावं असंही सुचवलं, पण म्हणाले की तुला दुर्योधनाशी फार प्रयत्नपूर्वक युद्ध करावं लागेल, कारण त्यांनी फार अभ्यास केलेला आहे। तो अभ्यास कुशल बलवान आणि गदा युद्धामध्ये निरंतर चतुर आहे। भगवंतांनी भीमसेनाला आज्ञा केली, आशीर्वाद दिला, प्रतिज्ञेचं स्मरण दिलं आणि सावधानतेची सूचना देखील त्याच वेळेला दिली। भीम युधिष्ठिराला म्हणाले की आज मी गदेने दुर्योधनाचा वध करून तुझ्या हृदयातलं शल्य दूर करी। भीमसेन गदा उचलून उभा राहिला। त्यांनी दुर्योधनाला युद्धासाठी आव्हान दिलं। दुर्योधनाला देखील हे आव्हान सहन होणं त्याचा प्रकृती धर्म पाहिला तर शक्य नव्हतं। तो तत्काळ टक्कर घेण्यासाठी म्हणून उद्युक्त झाला। त्यांनी भीमाला आव्हान दिलं। गदा युद्धाला आरंभ होणार इतक्यात दोघांचेही गुरु श्री बलराम तेथे त्या ठिकाणी उपस्थित झाले। तिथून कुठे जात असताना अचानक बलराम त्या स्थळाला आलेले होते। श्रीकृष्णांसह सर्व पांडव बलरामांना पाहून प्रसन्न झाले। बलरामांची विधीपूर्वक पूजा करून सर्व पांडव श्रीकृष्णांसकट म्हणायला लागले की आपल्या दोन्ही शिष्यांचं युद्ध कौशल्य पहा। तेव्हा बलराम सर्वांकडे पाहून म्हणाले की तीर्थयात्रेला निघाल्यापासून आज 42 दिवस झाले। पुष्य नक्षत्रावर गेलेलो होतो, श्रवण नक्षत्रावर परत येतो आहे, आणि बरं झालं मी माझ्याच या दोन शिष्यांचं युद्ध पाहू इच्छितो। पुढे त्यांनी सूचना केली की हे युद्ध कुरुक्षेत्रातीलच समंत पंचक तीर्थस्थानी व्हावं, इथं नको, कारण तिथं युद्ध करताना ज्याच्या शरीराचा त्याग होईल त्यांना स्वर्ग लोकामध्ये इंद्राच्या सन्निध स्थान मिळेल। त्याप्रमाणे सर्वजण त्या ठिकाणी गेले। सर्व सिद्धता झाली। भीम आणि दुर्योधन यांच्यातलं गदायुद्ध सुरू झालं। हा युद्धाचा अखेरीचा भाग आपण पुढच्या वेळेला बघूया। हरिओम तत्सत। एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसूया।